नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मानसी वाळवे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन 3 दिसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया भेटेर आसात। रशिया आणि ऑस्ट्रिया बरोबरचे संबंध आणि घटमूट करपाची ही भांगराळी संद आसा अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मीडिया पोस्टांत म्हळा। ह्या देशांनी रावपी भारतीयांकडेन संवाद साधपाची आपल्याक उमळशीक आसा अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले। आपले इष्ट राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे बरोबर प्रादेशिक आणि संसारिक मुद्द्यांचेर चर्चा करपाची आणि द्विपक्षीय सहकार्याचेर चर्चा करपाची आपण वाट पळयता अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारत रशिया संबंधाविशी उलयतना सांगले। उर्जा, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, भलायकी, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आणि लोकांमधले संबंध अशा जायत्या मळांचेर फाटल्या 10 वर्सांत भारत आणि रशिया रचणुकेच्या नात्यातल्यान मुखार आयला अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले। नोकरी करपी बायलांक म्हयन्याचे पाळयेच्या रजे संबंधात राज्य सरकार आणि भागधारकांकडेन विचार विनिमय करून केंद्र सरकारान मॉडेल धोरण तयार करचे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयान दिल्यात। न्यायालयान बायलांक म्हयन्याच्या पाळये संबंधित रजेविशी आशिल्ल्या याचिकेचेर आयज बायलां आनी भुरगीं विकास मंत्रालयाक भागधारकांची बसका घेवन धोरण तयार करपाचे निर्देश दिले। हो मुद्दो धोरणा संबंधित मुद्दो आसा तेन्ना तातूंत न्यायालय लक्ष घालूंक शकना अशें खंडपीठान म्हळां। तशेंच न्यायालयान बायलांक अशे तरेची रजा दिली जाल्यार नोकरी दिवपी बायलांक नोकरेर नियुक्त करप टाळूं शकतात अशी एकवेळ शक्यताय आसूं शकता अशें न्यायालयान म्हळां। सर्वोच्च न्यायालयान केंद्र आणि राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीएक नीट यूजी पेपर लीक प्रकरणात नियाळ सादर करपाक सांगला। तशेंच सर्वोच्च न्यायालयान सीबीआयक ह्या प्रकरणाच्या आतामेरेनच्या तपासाचो नियाळ सादर करपाक सांगला। हो नियाळ एनटीएक आणि सीबीआयक बुधवारा सांजेच्या 5 वरां पहिली सादर करपाक सांगला। एनटीए देशभरातल्या सरकारी आणि खासगी संस्थांमधी एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि हेर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाखातीर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट यूजी घडून हाडटा। आयज सकाळी हरियाणातल्या पंचकुलान पिंजोराच्या लागसार हरियाणा रोडवेजाची बस पालथली, हातून 50 वयर लोक जखमी झाल्यात। हरियाणा सरकारान या प्रकरणात बस चालक संदीप कुमार आणि कंडक्टर यशपाल हांका निलंबित केल्यात। ह्या अपघात प्रकरणाचो तपास करपा खातीर समिती स्थापन करतले आणि ह्या मार्गार 2 नव्यो बसी सुरू करतले अशे हरियाणाचे येरादारी मंत्री असीम गोयल हांणी सांगला। जखमी जाल्ल्यांक पिंजोरातल्या हॉस्पिटलांत आणि पंचकुलातल्या सेक्टर स सिव्हील हॉस्पिटलांत जाल्यार कांय जणांक चंदीगडातल्या पीजीआयन धाडल्यात। भारतीय हवामान खात्यान अरुणाचल प्रदेश आणि नागालँड सयत उत्तर उदेंत वाठारांत उटंगाराचा पाऊस पडपाची शक्यताय आसा असे सांगला। मध्य भारतातल्या वाठारांत लेगीत आयज नेटान पाऊस पडपाची शक्यताय आसा अशें आकाशवाणीकडेन उलयतना वडील शास्त्रज्ञ सोमा सिंग रॉय हांणी सांगले। उत्तराखंडातल्या कुमाऊन वाठारांत उटंगाराच्या पावसाक लागून लोक जीव विस्कळीत झाल्या। काल राती चंपावत, उधमसिंग नगर आणि पिठोरगडांत उटंगाराचो पाऊस पडून कांय कुटुंबांचेर परिणाम झालो। तांकां सध्या दुसऱ्या सुरक्षीत जाग्यार व्हरून रावपाक दवरल्यात। मुंबईत उटंगाराच्या पावसाक लागून लोक जीव विस्कळीत झाल्या। भारतीय हवामान खात्यान उटंगाराच्या पावसाक लागून ऑरेंज अलर्ट जारी केला। ह्या उटंगाराच्या पावसान गरज नासतना भायर सरप टाळचे अशे महाराष्ट्राचे मुखेलमंत्री एकनाथ शिंदे हांणी सांगला। लोकसभेतले विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी आपल्या 1 दिसाच्या मणिपूर भेटेखातीर मणिपूरांत पावले। आयज सकाळी आसामांत पावून तांणी हुंवाराचो परिणाम जाल्ल्या लोकांची भेट घेतली। ताचे उपरांत मणिपूरातल्या जिरीबम जिल्ह्यात तांणी हिंसाचाराचो परिणाम जाल्ल्या लोकांची भेट घेतली। 5803 भक्तांचो गट भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पातल्यान जम्मूतल्यान अमरनाथ यात्रेखातीर आयज सकाळी भायर सरलो। ह्या गटान 4521 दादले, 1139 बायलां, 9 भुरगीं, 124 साधू आणि 10 साध्वी हांचो आसपाव आसा। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।